पाठ्यपुस्तक पाठ 8 खाद्य संस्कृती
4 मराठी माणूस आणि खवय्येगिरी क खालील उतारा ऐकूया आणि वाचूया.
तुला भाजी कोणती आवडेल?
आंबाडीची घट्ट गोळा भाजी. वरून घालण्यासाठी लसणीची खमंग आणि झणझणीत फोडणी असेल तरच. शिवाय भाजीला आंबट चव पाहिजे.
बरोबर ज्वारीची भाकरी?
नाही, तीळ लावलेली बाजरीची खुसखुशीत भाकरी. वर लोण्याचा गोळा
आणि मिरचीचा खरडा.
आहा, लसणीची कच्च तेल घातलेली तिखट चटणी आणि बुक्कीनं फोडलेला पांढरा कांदा.
अरे वा, आणखी काही?
ताजं ताक किंवा मडक्यातलं अधमुर दही सुद्धा चालेल.
आत्ता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत त्यात 10-12 तीळ मिळू शकतील, चालेल?